योगीश्वर तत्त दयाळ, तूच एक जगती प्रतिपाळ, भद्र न सूये करुणी निमित्त, प्रगटसि जगतास्तव अनिश्चित, ब्रह्माच्युत शंकर अवतार, शरणांगतासि तू आधार, अंतर्यामी ब्रह्म स्वरूप, बाह्य गुरु नर रूप स्वरूप, काखी अन्नपूर्णा झोळी, शांति कमंडलु कर कमळी, कुठे षड्भुजा कोठे चार, अनंत बाहु तू निर्धार, चरणी बाण अजाण, दिगंबरा उठ जाई प्राण, ऐकुनी अर्जुन भक्ति साध, प्रसन्न झाला तू साक्षात, दिधली रिद्धि सिद्धि अपार, अंतिमोक्ष महापद सार, केला का तू आज विलंब, तुझ विण मजला नालंब, विष्णु शर्म द्विज तारुनिया, श्राद्धी जेविला प्रेममया, जंभे देवा त्रास विले, कृपामृते त्वा हास विले, पसरी माया दिति सुत मूर्त, इंद्रा करवी वधिला तूर्त, ऐसी लीला जी जी शर्व, केली वर्णिल कैसी सर्व, घेयायु सुतार्थी नाम, केला त्याते तू निष्काम, बोधियले यदु परशुराम, साध्य देव प्रह्लाद काम, ऐसी ही तव कृपा गाध, कान एक सी माझी साध, भावनंता पाही न अंत, न करी मधेच शिशुचा अंत, पाहुनी द्विज पत्नी कृत स्नेह, झाला सुत तू निसंदेह, स्मर्तृग्रामी कलितार कृपाळ, जड मुठ रजका तारी दयाळ, ओट शुळी द्विज तारी अला, ब्राह्मण श्रेष्ठी उद्धरिला, सहाय काना दे अजरा, प्रसन्न नयने देख जरा, वृक्ष शुष्क तू पल्लविला, उदास मज विषयी झाला, वंध्या स्त्रीची सुत स्वप्ने, फळली झाली गृहरत्ने, निरसुन विप्रतनूचे कोड, पुरवी त्याच्या मनीचे कोड, दोहविली वंध्या महिषी, ब्राह्मण दारिद्र्या हरिसी, घेवडा भक्षुनी प्रसन्न क्षेम, दिधला सुवर्ण घट स प्रेम, ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार, केला सजीव तू आधार, पिशाच पीडा केली दूर, विप्रपुत्र उठविला शूर, अंत्यज हस्ते विप्रमदास, हरुनि रक्षिले त्रिविक्रमास, तंतुक भक्ता क्षणात एक, दर्शन दिधले शैली नेक, एकत्र वेळी अष्ट स्वरूप, झाला ससी पुन्हा अरूप, होश विले निज भक्त सुजात, दाखवुनी प्रचिती साक्षात, हरला यवन नृपाचा कोड, समता ममता तुझला गोड, राम कन्हैया रूप धरा, केल्या लीला दिगा। कादंबरा शीला तारिला गणिका व्याध पशु पक्षी तुझ देती साद अधमा तारक तव शुभ नाम दाता किती न होती काम आधी व्याधी उपाधी गर्व तळती भावे भजता सर्व मूठ मंत्र न चलागे जाण पावे नर स्मरणे निर्वाण डाकिण शाकिण महिषासूर भूते पिशाचे झिंद असूर पळती मुष्टी आवळुनी धून प्रार्थना परिसोनी करुणी धूप गाईल नेमे दत्त वावनी जो प्रेमे साधे त्याला इह परलोक मनी तयाचा उरे न शोक राहिल सिद्धी दासी परी दैन्य आपदा पळत दुरी नेमे बावन गुरुवारी प्रेमे बावन पाठ करी यथावकाशे स्मरी सुधी यमना दंडे त्यास कधी अनेक रूपी हाच अभंग भजता नडेन माया रंग सहस्त्र नामे वेश अनेक दत्त दिगंबर अंति एक वंदन तुझला वारंवार वेद श्वास हे तव निरधार हकला वर्णन करता शेष कोण रंक मी बहुकृत वेश अनुभव तृप्तीचे उद्गार ऐकुनी हसता खाईल मार तपसी तत्व मसीहा देव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्तार्पणमस्तु इदं नमः।